कामादि की तिघि सांडिला सुख पावो नि जगी संगुलाहे मोक्ष मार्गी सज्जनांचा मग सत्संगे प्रबळे सत्शास्त्राचे निबळे जन्म मृत्यूची निमाळे निस्तरे राने ते वेळी आत्मानंदे आघवे जे सदा वसते बरवे ते तैसेची पाटण पावे गुरु कृपेचे तेथ प्रियाची परम सीमा तो भेटे माऊली आत्मा तये खेवी आटे डिंडीमा सांसारिक हे ऐसा जो काम क्रोध लोभा झाडी करूनी ठाके उभा तोची येवढिया लाभा गोसावी होय. सोळाव्या अध्यायातल्या बावीसाव्या श्लोकावरचं हे निरूपण आपलं चाललेलं आहे. आत्मदर्शनाचा एकूण क्रम ज्ञानेश्वर महाराज सांगताहेत. काम क्रोध आणि लोभ या तिहींचा अतिरिक्त काम क्रोध आणि लोभ यांचा त्याग झाल्यानंतर सज्जनांचा संग सज्जनांची संगती आवडायला सुरुवात होते. सज्जनांची भेट होते, दुर्जन नको वाटायला लागतात. विकारी लोक, कामी लोक, स्वार्थी लोक यांच्यापेक्षा भगवत भक्त बरे, यांच्यापेक्षा निर्मळ विचारांची मंडळी बरी असं वाटायला सुरुवात होते. आणि ही मंडळी त्यांना सत्संगाकडे घेऊन जातात. त्यांना सद्गुरूंचा संग प्रथम श्रवणाद्वारे आणि मग श्रवण मनन निधिध्यास अशी त्याच्या ठिकाणी प्रक्रिया सुरू होते. तो सद्गुरूंच्या संगतीला जातो, आकृष्ट होतो आणि हळूहळू तो गुरुकृपेचा अधिकारी होतो. त्याच्या ठिकाणी वैराग्य भाव निर्माण होतो, विवेक निर्माण होतो. तो इंद्रिय निग्रह करू लागतो. त्याचं त्यालाही कळत नाही की आपण हे कधी सुरू केलं. मन शांत करण्याच्या प्रक्रियांना तो प्रारंभ द्यायला प्रारंभ करतो आणि ब्रह्मप्राप्तीची तीव्र इच्छा त्याच्या ठिकाणी निर्माण होते. ही इच्छा क्रमाने होते. श्रवणापासून हे सर्व त्याच्या ठिकाणी स्थित्यंतर घडतं आणि असं स्थित्यंतर घडत घडत एके दिवशी आपण सद्गुरूंचा अनुग्रह घ्यावा अशा विचारापर्यंत येऊन पोचतो. मोठ्या नम्रतेने सद्गुरूंना शरण जातो. आपल्या ठिकाणी जे अज्ञान आहे ते अज्ञान आता त्याला चांगलंच कबूल झालेलं असतं, मान्य झालेलं असतं. आणि सद्गुरूंच्या ठिकाणी असणारी शांती, आनंद, प्रेम यांच्याकडे तो आकृष्ट होतो. तो सद्गुरूंना दरम्यानच्या काळात अनेक परिप्रश्न देखील विचारतो की जीवाचं स्वरूप काय आहे, आत्म्याचं स्वरूप काय आहे, देव कोण आहे, ईश्वर कोण आहे, हे जगत काय आहे, परमात्म्याचं लक्षण काय आहे. अशा प्रकारची जिज्ञासा जी श्रवणामधून त्याची काही भागते पण त्याला त्यासंबंधी प्रश्नही पडतात आणि तो सद्गुरूंना ते विचारतो आणि मग मात्र तो सद्गुरूंकडून आपण अनुग्रह घ्यावा, हे सांगतील त्या मार्गाने चालावं अशा प्रबळ विचाराचा होतो. या प्रबळ विचारांनी तो सत्संग सुरू करतो. मग सत्संगे प्रबळ, असा प्रबळ सत्संग त्याच्या ठिकाणी निर्माण होतो. सत्शास्त्राचे निबळे जन्म मृत्यूची निमाळे निस्तरे राणे, रखरखीत वाळवंट जन्म आणि मृत्यूचं हे नाहीसं व्हावं आपल्या बाबत, हे निस्तरावं असं त्याला वाटायला सुरुवात होते. ते वेळी तो सद्गुरूंचा अनुग्रहही घेतो आणि सद्गुरू सांगतील तशी साधना सुरू करतो. त्या साधनेचा एक परिणाम त्याच्या ठिकाणी व्हायला सुरुवात होते. ते वेळी आत्मानंदे आघवे जे सदा वसते बरवे, ते तैसेची पाटण पावे गुरुकृपेचे. त्यावेळेला तो गुरुकृपारूपी पाटणामध्ये पट्टणामध्ये येऊन पोचतो. मी मागे सांगितलं की हे गुरुकृपेचं नगर म्हणजे आपला देह आहे. आपल्याला गुरुकृपेचं पाटण म्हणजे संतांनी निर्माण केलेलं विश्व असं वाटतं, तोही अर्थ बरोबरच आहे. तरी देखील आत्मानंदानी जे नेहमी तृप्त असतं असं गुरुकृपेचं पाटण म्हणजे तो स्वतःच होऊन राहतो. त्याच्या ठिकाणीच ती गोष्ट निर्माण होते. या देहाला नगर म्हणण्याची संतांची पद्धतच आहे. उठा की माय बाप, उठा की हो माय बाप, कशी लागली झोप हुजूर जाऊन या, एवढी चुकवा खेप. आपण अनेक वेळेला हा अभंग ऐकला, सामूहिक म्हटला, तुमच्या नगरीचा आम्हा नाही भरवसा असं म्हटलेलं आहे. ती नगरी म्हणजे आपला देहच असतो. या देहात काम क्रोध इत्यादी भरून राहिलेले आहेत. उजेड पडताना गळा पडेल फासा, आणि कुठंतरी ज्ञान होतंय होतंय असं वाटेपर्यंत विषयाची झडप परत एकदा बसते. विषयाची प्रीती तरी निर्माण होते किंवा धनाची तरी प्रीती निर्माण होते, कोणती तरी आकांक्षा सतावते आणि अगदी गाठत आलेलं सुटतं. तो म्हणतो की काही काय हे करू, मग आहेच आहे, स्वामीजीही आहेत आणि आपणही आहोत. त्या शिकंदराचं जसं झालं तसं डायोजिनीस काय आहेच आहे तिथं, एवढं जग जिंकून येऊ. डायोजिनीसला तो असं म्हणाला की तुमच्या आश्रमात जी शांती आहे, तर अशी शांती खरं म्हणजे मला हवी आहे. ते म्हणाले मग इथं माझ्या इथं राहा. तो म्हणाला हेच मला करायचंय, पण ही जी इच्छा आहे एवढी इच्छा तर पुरी होऊ देत, मग येतोच. तो परत येऊ शकला नाही, आपल्याला माहितीये, त्याचा मध्ये वाटेतच मृत्यू झाला. आपल्याला असं वाटतं की आहे आत्ताशी आपण 45 तर आहोत, 50 तर आहोत, 55 तर आहोत, 60-65 वर्षापर्यंत काहीच हरकत नाही. एक नोकरी करून दुसरी नोकरीही करू, जरा पैसे वगैरे मिळू, पण शक्ती कमी होते, अन्य संस्कार बलिष्ठ होतात, परमार्थाची मुमुक्षा कमी होते, याच्याकडे लक्ष जात नाही. म्हणून हे गुरुकृपेचं जे पाटण आहे ते पाटण म्हणजे आपला देह आहे, आणि हा देह गुरुकृपेचं नगर बनवणं हे आपल्याला करायचं आहे. त्या नगरामध्ये तो जाऊन पोचतो ज्या ठिकाणी आत्मानंद भरून राहिलेला आहे. सद्गुरूंनी उपदेश केलेला आहे की तत्त्वमसि, ते परमात्मा तत्वच तू आहेस, आणि त्या उपदेशाला अनुसरून देहामध्ये तसा भाव निर्माण व्हायला सुरुवात होते. गुरुकृपा, गुरुकृपेच्या योगानी आणि तो करत असलेल्या चिंतन मननादी निधिध्यासादी साधनेनी हळूहळू त्याचा आत्मभाव वृद्धिंगत व्हायला सुरुवात होते. समर्थ म्हणतात ना, आत्मबुद्धी निश्चयाची, तेची दशा मोक्ष शरीची. अतिशय निश्चयाची अशी आत्मबुद्धी निर्माण होते. आपण देह अशा प्रकारची जी बुद्धी, त्याच्याऐवजी आपण आत्मा सच्चिदानंद अशा प्रकारची बुद्धी, आत्मबोध शुद्ध शुद्धतर शुद्धतम अशा स्वरूपात त्याच्या ठिकाणी नांदायला सुरुवात होते. तो चिंतन करता करता तद्रूप होतो. ध्यान चिंतन करायला पाहिजे बरं का, तर तद्रूपतेचा प्रश्न नुसत्या श्रवणाने माहिती मिळून उपयोग काही नाहीये, तो चिंतनाने तद्रूप होतो, तो ध्यानाने तद्रूपता पावतो, तो नामस्मरणाने तद्रूपता पावतो, पूजा घेता ती प्रतिमा अंगा येतो अंतरात्मा, अवतारी तरी निजधामा निघून गेले तरी ते निज रूपे असती, निज रूप ते जगत ज्योती, ज्याची पूजा करतो आहे तो ती प्रतिमा आहे, ज्याची प्रतिमा आहे ते अवतार कधीच निजधामाला निघून गेले, पण परमात्म्याची पूजा करतो आहे असा अंतरात्म्यावर संस्कार उमटतो, आणि हा अंतरात्म्यावर झालेला संस्कार निज रूपाला म्हणजे आपल्या मूळ स्वरूपाला जाऊन विलीन पावलेल्या अशा अवतारांची जी मूळ स्थिती जगज्योती, त्या जगज्योती म्हणजे परमात्म्याशी त्याचा अंतरात्मा एकरूपता पावतो. गुरुकृपारूपी पाटणामध्ये पट्टणामध्ये म्हणजे आपल्या देहामध्ये अशा तऱ्हेने नाना प्रकारच्या साधनांनी आत्मबोध जागरूक ठेवण्याचं काम तो करतो, तो प्राप्त होतो त्या पाटणाला. जे आत्मानंदे आधवे, जे सदा वसते बरवे, तैसेची ते पाटण पावे गुरुकृपेचे. जेव्हा आत्मबोध वाढीला लागतो तेव्हा उघडच आहे की देहबुद्धीचा त्याग त्याच्याकडून घडतो. म्हणजे कशाचा त्याग घडतो? ममतेचा त्याग घडतो. परिग्रहामध्ये असताना, घर असताना, आता गृहाधिक हे आघवे, जे काही न लगे त्यजावे, जे घेते जाहले स्वभावे निसंगू म्हणोनी. खरोखरं रोज झोपताना म्हणता आलं पाहिजे की हे सगळं गेलं तरी देखील, काय गेलं तरी, घर, 500,000 नोटा जाऊ शकतात. आता पाहतोय आपण हे सगळं म्हणजे संपत्ती, पत्नी जाऊ शकते बर का, पती जाऊ शकतो, मुलं कल्पना नाही करतायत कोणाकोणाची जातात, जाऊ शकतात, नातवंड सुद्धा. ममता सर्व बाजूनी झडझडून टाकण्याचा अभ्यास हा करायलाच हवा, त्याला पर्याय नाहीये. या अभ्यासामुळे ते जाणार नाहीयेत, ते त्यांचं जीवन घेऊन आलेले आहेत. अभ्यास तुमचा व्हायला पाहिजे, त्यांच्याबद्दलचा अहंकार देखील जायला पाहिजे. आपली मुलं जर खूप चांगलं काम करत असतील, चांगल्या ठिकाणी असतील, तर वडील कसे रुबाबात सांगतात, नको तसा रुबाब. परमेश्वर कृपेने जो तो ज्याचं त्याचं जीवन जगतो आहे, त्याच्याबद्दलची अहंता नको हे ठरवायला पाहिजे आणि तसं जगायला पाहिजे. त्याला ममतेचा त्याग असं म्हणतात. ममतेच्या त्यागाबरोबर विषयाचा त्याग, देहबुद्धीचा त्याग होण्यासाठी शबल विषय तो त्यागणे, शुद्ध कार्याकारण घेणे, अतिरिक्त विषयाचा त्याग आणि शुद्ध कार्यासाठी आवश्यक तेवढ्या विषयाचं सेवन, आणि दुसरं म्हणजे कर्मफलासक्तीचा त्याग. देहबुद्धीच्या त्यागाकरता अतिशय आवश्यक गोष्ट जर कोणती असेल तर फलासक्तीचा त्याग. कर्मफळ अमुकच मिळायला हवं, प्रयत्न करायचे ते फळाकरताच करेल, पण कारण फळ समोर नसेल तर प्रयत्न कसा करणार. नोकरी करणाऱ्या व्यक्तीला ठीक आहे की फळ आपोआपच मिळतं पगाराच्या रूपाने, पण जो धंदा करतो अशा व्यक्तीला समोर टार्गेट ठेवायला लागतं, तो फळाचा त्याग कसा करणार? पण सगळे प्रयत्न केल्यावर जे मिळेल ते प्रभूच्या इच्छेने मिळालं, अशा प्रकारच्या भावनेने फळाकडे जरा दुर्लक्ष। आपल्या आपल्या परिस्थितीत, आपल्या आपल्या व्यवसायात फलासक्तीचा विचार आणि फलासक्तीचा त्यागाचा विचार हा जमीतनी करायला पाहिजे। याच्याकरता असा ठोकता असल्यासारखा नियम नाहीये, पण त्या पद्धतीने राहणं हे गरजेचं आहे। अशा प्रकारे आत्मबोध, देह बुद्धीचा म्हणजे ममतेचा त्याग, फलासक्तीचा त्याग, विषयाचा त्याग हा देहामध्येच घडणं शक्य आहे। देहामध्येच आत्मबोध निर्माण होणं आणि देहामध्येच या गोष्टीचा त्याग होणं, तसं देहाच्या ठिकाणीच मन, चित्त, बुद्धी, अंतःकरण याची निर्मळता, मग कसलं तरी वाचता येणार नाही, कसलं तरी पाहता येणार नाही, कसलं तरी चिंतन करता येणार नाही, मन, बुद्धी, अंतःकरण या गोष्टी निर्मळ होणं, जितकं निर्मळ होईल तितकं चित्त तरच ते गुरुकृपारूपी पाटण म्हणजे आपला देह त्याच्यामध्ये आत्मानंद खेळत राहील। ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं की मोक्ष देईल ज्ञान, येथे नाही कीर आन। म्हणजे जर तुमची तर्कबुद्धी फार चांगली असेल, काही लोकांना लागते अतिशय अचूक तर्कबुद्धी असते, निरूपणातलं सगळं समजतं। आपल्याकडे एक मुलगा यायचा, त्याची बुद्धी इतकी अचूक होती की तो त्याच्या आईला सांगायचा की मकरंद दादा आता पुढच्या प्रवचनात असं बोलेल बघ असं म्हणायचा। म्हणजे मी काय बोलेन हे त्याला माहीत असायचं, त्यांनी त्याच्या तर्काने ते नक्की केलेलं असायचं। आणि मला त्या म्हणायचा की तो सांगतो त्याच्यातलं जवळपास 70% तू तसंच बोलतोस, इतकी अचूक बुद्धी काही जणांना लाभलेली असते। ज्या तर्कानी विषय चाललेला आहे त्या तर्कानी पुढे कसं जाणार हे ज्याला कळतं। ज्ञान श्रवण करताना देखील होतं, श्रवण करताना ज्ञानामध्येच अवगाहन कित्येक लोक करतात, श्रवणाच्या वेळेला समाधी लागल्यासारखं होतं, श्रवणाच्या वेळेला परमात्म्याशी तदाकारता लाभते हे देखील घडतं। म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मोक्ष देईल ज्ञान, येथ नाही कीर आन, परिते थारे ऐसे मन शुद्ध होवावे। पण ज्या मनामध्ये ते टिकून राहणार नंतर, हे जरी सगळं समजलं तरी मनामध्ये मनी कामना, चेटके, धातमाता असं समर्थ म्हणतात, वेगवेगळ्या गोष्टी मनामध्ये भरलेल्या आहेत, ते सगळं ज्ञान गळून जातं, मिळालेलं ज्ञान निसटून जातं, सुटून जातं। असं असल्यामुळं या सर्व जी अंतर इंद्रिय म्हणून सांगितलेली आहेत, अंतःकरण पंचक असंही त्याला म्हणतात, तर त्याची निर्मळता, त्याची शुद्धी या देहगावामध्येच घडते, तेव्हा आत्मानंद प्राप्त होतो। तसंच देहांनी स्वधर्म, कर्म, उपासना, ध्यान, पूजा, नामस्मरण अशा अधिकाधिक शुद्ध, शुद्धतर, शुद्धतम अशा परिणामांकडे घेऊन जाणाऱ्या अशा गोष्टींमध्ये रमणं आणि त्याच्या बरोबरीने सत्वगुणाचा आश्रय।
आमच्या नात्यात एक जण होता, तो इतका दिलदार होता, कसलाही विचार न करता कोणाची अडचणी म्हटल्यावर हाताला लागतील तो पैसेही मिळवायचा, पण हातात खिशात हात घालून हाताला लागतील तेवढ्या नोटा तिथल्या तिथे देखील तो देऊन टाकायचा, इतका दिलदार होता, सगळ्यांना मदत करायचा, हॉस्पिटलायझेशन असेल बसायला जायचा किंवा मदत तरी करायचा, जाता येता मी हे पोहोचवतो अशा प्रकारे मदत करायचा, लग्न कार्य असेल तर काय काम आहे सांगा म्हणून विचारायला जायचा, भाजी आणून द्यायचा केवढी मोठी, फक्त त्याला व्यसन होत, रात्री त्याचं काही खरं नसायचं, कधी कधी रात्री तो झोकांड्या खात देखील यायचा, बाकीचे सगळे गुण असताना देखील अशा रजोगुणी अथवा तमोगुणी याचं प्राबल्य जर एखाद्याच्या ठिकाणी असेल तर या सगळ्या चांगल्या गोष्टींवर पाणी फिरतं, त्याला म्हणावी तशी प्रतिष्ठा त्या व्यक्तीला व्यक्तीच्या विचारांना अशी मिळू शकत नाही, म्हणून सत्वगुणाचं प्राबल्य एरवीच सर्व जीवनामध्ये, आणि त्याच्या बरोबरीने सत्वगुणाचा अहंकार देखील टाकणं तोही सोडणं, अशा प्रकारचा भाव असण्याची गरज आहे, असं जेव्हा होतं तेव्हा त्याचा जो देह आहे तो खऱ्या अर्थाने गुरुकृपेचं नगर बनतो, गुरुकृपेचं पाटण बनतो. आपण एक दोन तीन मिनिटं शांत बसू. हरी 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 स्वामी जी स्वामी जी हरी हरी। ते वेड़ी आत्मानंदे आघवे जे सदा वसते बरवे तैसेची ते पाटण पावे गुरु कृपेचे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। अशा देहामध्ये आत्मानंद भरून राहिलेला असतो, वेगवेगळ्या गोष्टींनी आत्मानंद त्याला मिळतच राहतो, ध्यानानी पूजेनी श्रवणानी चिंतनानी मननानी कर्म करताना तो दूर जात नाही। अशा प्रकारे आणि एकूण त्याचं नगर देहनगर हे आत्मानंदामध्ये निमग्न असतं। आत्मानंद याचा अर्थ स्वतःचा आनंद, विषयाच्या आनंदामध्ये वर्तन करणारा हा आत्मा म्हणजे मी, शुद्ध मीचा आनंद मिळायला त्याला सुरुवात होते। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तेथ, त्यावेळेला काय होतं, त्यावेळेला प्रियाची परमसीमा, शब्द देखील कसे आहेत बघा, प्रिय प्रिय गोष्टी ज्या काही असतील त्या गोष्टीची ही परमसीमा, तो भेटे माऊली आत्मा, याज्ञवल्क्यांनी मैत्रेयीला उपदेश करत असताना नवारे पत्युः कामाय पतिः प्रियो भवती आत्मनस्तु कामाय पतिः प्रियो भवती नवारे जायायैहि कामाय जाया प्रियो भवती आत्मनस्तु कामाय जाया प्रियो भवती नवा अरे पुत्राय कामाय पुत्राः प्रियो भवती आत्मनस्तु कामाय पुत्राः प्रियो भवती नवारे ब्राह्मणस्य कामाय ब्राह्मणः प्रियो भवति आत्मनस्तु कामाय ब्राह्मणः प्रियो भवति नवारे देवाय कामाय देवाः प्रियो भवति आत्मनस्तु कामाय देवाः प्रियो भवति सर्व जे प्रिय आहे ते प्रिय आत्म्याकरता असतं, आपल्याकरता असतं, आत्मा म्हणजे मी। जोपर्यंत मला काही माझ्याकरता पत्नी आहे, पत्नीकरता पत्नी प्रिय नाही, माझ्याकरता पती आहे, पतीकरता पती प्रिय नाही, तो मला सुख देतो म्हणून प्रिय आहे, आत्म्याला सुख प्राप्त होतं म्हणून आत्मा हा परमप्रेमास्पद असा आहे। सर्वात अधिक प्रेम जर कशावर असेल तर माझ्या स्वतःवरच माझं असतं, म्हणून आत्मा अरेवाह द्रष्टव्यः श्रोतव्यः मंतव्यः निदिध्यासितव्यः इति। म्हणून जो सर्वात प्रिय आहे आपल्याला त्याला पाहावा, त्याला ऐकावा, त्याचं चिंतन करावं, त्याचं मनन करावं, त्याचं निदिध्यासन करावं, तोच मी, अशा प्रकारची भावना धरून राहावी आणि आत्मा होऊन राहावं, असं मैत्रेयीला याज्ञवल्क्यांनी बृहदारण्यकामध्ये जो उपदेश केला तो अतिशय महत्वाचा आहे। ती अकबर आणि बिरबलाची गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सगळ्यात प्रिय काय आपल्याला असं बादशहा विचारतो, तर बिरबल असं म्हणतो की आपणच आपल्याला सगळ्यात अधिक प्रिय असतो, की नाही आईला आपलं अपत्य अधिक प्रिय असतं, आणि हे इतकं चूक नाहीये, कधी कधी अपत्याला वाचवण्यासाठी माता प्राणत्याग देखील करते, हेही आहे, पण तेव्हा असं झालं की त्यांनी एक झाडावर असलेलं माकड त्या माकडाला पकडून आणायला सांगितलं, त्याच्यावर पिलू होतं, त्या माकडाला हौदात सोडलं. आपल्याला माहिती आहे सगळ्यांना गोष्ट, अगदी नाक बुडेपर्यंत त्या माकडीने त्याला डोक्यावर घेतलं पिलाला. नंतर आपणच जातोय असं म्हटल्यावर त्या पिलाला पायाशी धरून ती आपला जीव वाचवायला लागली, तेव्हा ते पाणी काढण्यात आलं. सिद्धांत हाच आहे की आपणच आपल्याला सर्वात अधिक प्रिय असतो. या आत्म्याचं वर्णन करताना हे उपनिषद असं म्हणतं, सवा एष महान अज. हा आत्मा हा अतिशय महान आहे, तो न जन्मणारा आहे. म्हणजे आत्मा म्हणजे मी अशा अर्थाने ना, त्यामुळे आपोआपच देह नाही असा अर्थ होतो. तो न जन्मणारा आहे, तो अज आहे. सवा एष महान अज आत्मा, तो आत्मा अतिशय महान आहे आणि तो जन्मरहित आहे. अजर हा तसंच त्याला जरा नाही. सनातन अपि नवहा असं त्याच्याबद्दल म्हटलं, तो पुरातन आहे पण नित्यनूतन आहे. त्याला वार्धक्य कधीही नाही. अमृत हा अभय हा ब्रह्म, तो जो आत्मा आहे तो मृत्यूरहित आहे, तो भयरहित आहे आणि त्यालाच ब्रह्म अशी संज्ञा आहे. अभयम वै ब्रह्म, म्हणून अभय हेच ब्रह्म आहे. या अध्यायाची सुरुवात अभयम सत्व संशुद्धी ही अशा लक्षणांनी झाली. हे उपनिषद असं म्हणतं की अभय म्हणजे भयरहितता, भयरहितता म्हणजे आपण मरणार नाही त्यामुळे तो भयरहित होतो, आपल्याला नाश नाही म्हणून भयरहित होतो. आपण अमृत आहोत, मृत होणार नाही हे त्याच्या अभयाचं कारण असतं. म्हणून अमृत हा अभय हा अजर हा अज आत्मा हे ब्रह्माचं जे लक्षण सांगितलं त्याच्या पुढे जाऊन अभय हेच ब्रह्म आहे असं त्यांनी म्हटलं. अभयम ही वै ब्रह्म भवती, आणि जो अभय या गुणाला प्राप्त झाला तो ब्रह्माशी तादात्म्यच पावतो, तो ब्रह्माशी एकरूपता पावतो. असं म्हणून या उपनिषदामध्ये प्रार्थना आलेली आहे, असं तो मा सत गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्यो हो मा अमृतम गमय. असत जे आहे तिथून माझा प्रवास हा सत कडे होवो. हे अभय ब्रह्म आहे तेच सत आहे. तमसाकडून ज्योतीकडे जे जायचं तो प्रकाश म्हणजेच अमृत आहे, म्हणजेच अभय आहे. तमस हे अज्ञान आहे आणि ज्योती हे ब्रह्म आहे, हे सत्य आहे. मृत्यो हो माम अमृतम गमय, मृत्यूकडून मी अमृताकडे जावं. कारण अमृत हा अभय हा ब्रह्म, कारण ब्रह्म हे अमृत आहे, त्याला मृत्यू नाही आणि ते भयरहित आहे. म्हणून सत किंवा ज्योती किंवा अमृत हे ब्रह्म आहे. अर्थात जो सतशी एकरूपता पावतो,
जो प्रकाशाशी म्हणजे ज्ञानाशी एकरूपता पावतो, जो अमृतत्वाशी एकरूपता पावतो, तो परमात्म्याशी ब्रह्माशी एकरूपता पावतो। याचा अर्थ असा की तो त्या ब्रह्माशी मिळून गेलेला असतो, तो अद्वैताशी एकरूपता पावतो, तो अद्वैत तत्वाशी एकरूपता पावतो। म्हणून ते असं म्हणतात की ब्रह्माहून म्हणजे आत्म्याहून जे वेगळं द्वैत असं ज्याला म्हटलं जातं ते द्वैत अद्वैतामध्ये दोनपणाचा भाव मुळीच नसतो। सत्च्या ठिकाणी द्वैत नाही, ज्योतीच्या ठिकाणी द्वैत नाही, अमृतत्वाच्या ठिकाणी द्वैत नाही। आणि हे द्वैत नसल्यामुळं त्या ठिकाणी ब्रह्म आहे, अभय आणि अमृत आहे, ब्रह्म आहे, म्हणून तिथे शांती आहे। ते असं म्हणतात की स यथा सैंधव घना अनंतरहा अबाह्यहा कृत्स्नो रस्व घन एव। मिठाच्या खड्याच्या आत आणि बाहेर वेगळं असं काहीही नसतं, तो रसघन मिठाचा खडा हा तिथे दुसरं काहीच नसतं। त्याप्रमाणे जिथं द्वैतासारखं असतं, जिथं जिथं तिथं तिथं एक अन्य दुसऱ्या अन्याला पाहतो, आपण एक होतो आणि आपल्या सापेक्ष दुसरा कोणीतरी हा दुसरा होतो। जसं मी मला स्वतःला मी म्हणतो आणि तुम्हाला तू म्हणतो, याचं कारण तिथं द्वैत निर्माण जिथं जिथं होतं तिथं आपण दोन विभाग करतो आणि दोन विभाग करून एक दुसऱ्याला पाहतो, ऐकतो, दुसऱ्याच्या संबंधी विचार करतो, दुसऱ्याला जाण्याचा प्रयत्न करतो वेगळेपणाने। पण ते असं म्हणतात की यत्र त्वस्य सर्वम आत्मैवाभूत, पण जेव्हा सर्व आत्माच होऊन राहतं म्हणजे अभय अमृत ब्रह्म अशा बोधामध्ये जेव्हा येतो, तत् केन कम पश्येत, तेव्हा कुणाला कशानी पाहणार, केन कम शृणयात, केन कम मन्वित, केन कम विजानियात, तिथं कोण कोणाला ऐकणार, कोण कोणाला जाणणार, कोण कोणाचं मनन करणार, ये नेदम सर्वम विजानाती, ज्यांनी हे सर्व जाणतो, ज्या ज्ञानानी तो हे सर्व जाणतो, तम केन विजानियात, त्या जाणणाऱ्याला अन्य कशाने जाणायचं, तो स्वतः जाणीव स्वरूप किंवा ज्ञान स्वरूप होऊन राहतो। म्हणून ते असं म्हणतात की एतावदरे खलु अमृतत्वमिती होक्त्वा याज्ञवल्क्यो विजहार। हे मैत्री, अशी ही शिकवण मी तुला दिली, खरोखर अमृतत्व हे आहे असं बोलून याज्ञवल्क्य विजहार निघून गेले, विहार करण्यासाठी म्हणून निघून गेले। मैत्रीला अशा प्रकारचं ज्ञान सांगितलं, अद्वैताचं, अमृतत्वाचं, एकत्वाचं, स्वतः संबंधी आत्मनस्तु कामाय, आत्म्याकरता सगळं प्रिय आहे, आत्मा ही सर्वात प्रिय वस्तू आहे,
आणि आत्माच अमृत अभय असं ब्रह्म आहे अशा प्रकारचं ज्ञान सांगून हे ज्यांनी जाणलं अशा प्रकारे ज्यांनी जाणलं त्या जाणणाऱ्याला अनेक कशानेही जाणता येत नाही, तो आपल्याच जाणिवेने परिपूर्ण विश्व होऊन राहतो। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तेथ प्रियाची परम सीमा तो भेटे माऊली आत्मा, अशा प्रकारे प्रिय गोष्टीची परम सीमा। ज्ञानेश्वर महाराजांनी आत्म्याला माऊली असं म्हटलेलं आहे। माऊली आणि तिचं अपत्य याच्यामध्ये माऊली आपल्या स्वतःलाच महत्व देते असं मगाशी त्या बिरबलाच्या गोष्टीमध्ये होतं, प्रसंगी अपत्य गेलं तरी चालेल पण आपण असावं असं माऊलीला वाटतं। तो माऊली आत्मा प्रिय प्रिय म्हणून ज्या गोष्टी आहेत त्याची परमसीमा असणारा सर सलामत तो पगडी पचास असं म्हटलंय की नाही? आपण राहिलो तर मग डोक्यावर पगड्या काय, 50 पगड्या, पण आपणच नसू तर पगडी कशी घालणार? हा जो आत्मा आहे, हा जो मी आहे, तोच इथं प्रधान आहे, तोच आनंद स्वरूप आहे, तोच अमृत स्वरूप आहे, तोच अभय स्वरूप आहे, तो मृत्यूरहित आहे, तो अजर आहे, तो जीर्ण होत नाही, तो जन्मरहित आहे। आणि अशा प्रिय प्रिय अशा गोष्टीचीही परमसीमा असणारा आत्मा तो होऊन राहतो। ते खेवी आटे डिंडिमा सांसारिक आहे, आणि त्या आत्म्याशी एकदा एकरूपत्व साधलं, एक होऊन गेला, त्याची जेव्हा मिठी पडते तेव्हा संसाराचा सगळा ताप नाहीसा होऊन जातो। काम क्रोधापासून निर्माण झालेला, काम क्रोध आणि लोभ यांच्यापासून निर्माण झालेला सगळा सांसारिक ताप खऱ्या अर्थाने नाहीसा होतो। ऐसा जो काम क्रोध लोभा झाडी करूनी ठाके उभा, अशा प्रकारे काम क्रोध आणि लोभ यांना बाजूला सारून जो उभा राहिला, आपण आडवे होतो काम क्रोध लोभामुळं, उभा असल्याचं दाखवतो पण उभे नसतो, तोची एवढी या लाभा गोसावी होय असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। हा जो एवढा मोठा लाभ आहे त्या लाभाचा धनी तोच तीच व्यक्ती होऊ शकते। यश शास्त्र विधी मुत्सृज्य वर्तते कामकारत न सिद्धिम अवापनोती न सुखम न परांगतीम। शास्त्र विधीला टाकून जे कामाच्या नादी लागतात त्याला मोक्षसिद्धी प्राप्त होत नाही, न सुखम त्याला सुखही प्राप्त होत नाही, आणि स्वर्गादी परमगती परागती देखील त्याला प्राप्त होत नाही असा पुढचा श्लोक पुढच्या वेळेला बघू। हरिओम तत्सत। विठ्ठल 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 विठ्ठल। नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत। ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्। ओम शान्तिः शान्तिः शान्तिः। हरी 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 हरी। ज्ञानोपा माउली प्रभु स्वामी जी। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ हरि।